नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज पंढरपूर इथं श्री विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय महापूजा सपत्नीक केली। मानाचा वारकरी प्रतिनिधी म्हणून नाशिक जिल्ह्यातले बाळू अहिरे आणि त्यांच्या पत्नी आशा यांना महापूजेचा मान मिळाला। यावेळी मानाच्या पालख्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं। राज्यात इतरत्रही विठ्ठल मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या आहेत। मुंबईत वडाळा इथं विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे। गडचिरोली जिल्हा हा भविष्यात राज्यातला सर्वात अग्रेसर जिल्हा असेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या प्रकल्पाचं भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते गडचिरोली इथं झालं, त्यावेळी ते बोलत होते। अहेरी तालुक्यात वडलापेठ इथं 350 एकर जागेवर 10,000 कोटी रुपयांचा हा पोलाद प्रकल्प उभा राहणार आहे। राज्य शासनातर्फे आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा करण्यात आली। या योजनेसाठी 5,500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत नोंद करणाऱ्या उमेदवाराला प्रशिक्षण कालावधीत दरमहा विद्यावेतन मिळणार आहे। योजनेतल्या प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असेल। राज्यातल्या अतिरिक्त दुधाचा प्रश्न सोडवण्यासाठी अमूल उद्योग समूह तसंच इतर प्रक्रिया केंद्रांनी अतिरिक्त 20 लाख लिटर दुधाचं संकलन करावं असं आवाहन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे। मुंबई दूध व्यावसायिक आणि सर्व प्रक्रिया केंद्रांच्या प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून 4 नेते आणि 24 पदाधिकारी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सामील झाले। बारामती इथं एका कार्यक्रमात अजित गव्हाणे, आजम पानसरे, माजी आमदार विलास लांडे आणि इतर नेते कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला। राज्यात खरीप हंगामातल्या पिकांसाठी 2023 घेतलेल्या खरीप हंगाम स्पर्धेचे राज्यस्तरीय निकाल जाहीर झाले आहेत। यात 11 पिकांचा समावेश आहे। या स्पर्धेत पहिल्या क्रमांकासाठी ₹50,000, दुसऱ्या क्रमांकासाठी 40,000 तर तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या शेतकऱ्याला 30,000 रुपये अशी बक्षिसाची रक्कम दिली जाते। आशुराए मुहर्रम आज देशाच्या विविध भागांमध्ये भक्तिभावानं पाळला जात आहे। या दिवशी प्रेषित मोहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या साथीदारांनी सत्व, सत्य आणि न्याय या तत्वांसाठी करबलामध्ये हौतात्म्य पत्करलं होतं। त्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस पाळला जातो। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।